नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज एक सुवर्ण आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली. तिरंदाजीमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात ओजस देवताळे आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीनं सुवर्ण पदक पटकावलं. त्यांनी दक्षिण कोरिया संघाचा 159-158 गुणांनी पराभव केला. 35 किलोमीटर चालण्याच्या मिश्र प्रकाराच्या स्पर्धेत आज रामबाबू आणि मंजुराणी यांनी कांस्य पदक जिंकलं. स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात अनाहत सिंह आणि अभय सिंह यांनी कांस्य पदक मिळवलं, तर मुष्टीयुद्धातही परवीन हुड्डा हिनं कांस्य पदक जिंकलं. या सर्व खेळाडूंचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 73 पदकं जिंकून पदकतालिकेत चौथं स्थान कायम ठेवलं आहे. दरम्यान या स्पर्धेत आज पुरुषांच्या भालाफेकमध्ये नीरज चोप्रा खेळणार आहे. याशिवाय बॅडमिंटन, मुष्टीयुद्ध, हॉकीमध्येही भारताचे सामने होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची द्वैमासिक आढावा बैठक आज मुंबईत सुरू झाली. गव्हर्नर शक्तिकांत दास येत्या शुक्रवारी चलनविषयक धोरण जाहीर करतील. मागच्या बैठकीत या समितीनं रेपो दर 6.5% इतका कायम ठेवला होता. सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे लाचेन खोऱ्यातील तिस्ता नदीला आलेल्या पुरात भारतीय लष्कराचे 23 सैनिक बेपत्ता झाले आहेत. काही वाहनंही गाळाखाली दबली गेली असून या परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणखंड 23 आणि इतर 3 ग्रंथांचं प्रकाशन काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. डॉ आंबेडकरांच्या लेखनाचे 4, 12, 15, 17 आणि 18 तसंच जाती व्यवस्थेचं निर्मूलन या ग्रंथांच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या सर्वदूर पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी आशादायक चित्र निर्माण झालं आहे. रब्बीमध्ये प्रामुख्यानं ज्वारी आणि गव्हाच्या पीक क्षेत्रात वाढ अपेक्षित असून हरभऱ्याचा पेरा नवा उच्चांक गाठण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात कृषी आयुक्तालयानं सुमारे 62,77,000 हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचं नियोजन केल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यात आरक्षणावरून वादंग पेटलेलं असताना समाजासमाजात क्लेश निर्माण होत असताना राज्य सरकारची भूमिका बेजबाबदारीची असल्याचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे. विकास मंचच्या वतीनं काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कंत्राटीकरण तसंच कथित खासगीकरणाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. आगामी 5 नोव्हेंबरला बीड जिल्ह्यातल्या 186 ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहे. जिल्ह्यातल्या अनेक ग्रामपंचायतींची मुदत मागच्या 7-8 महिन्यांपासून संपली आहे. या मतदानाची 7 नोव्हेंबरला मोजणी होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं काही रेल्वेगाड्यांचं नवीन वेळापत्रक जारी केलं आहे. यामध्ये मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, नगरसोल, वसमत या स्थानकांवर काही गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे. हे वेळापत्रक आजपासून लागू झालं असून प्रवाशांनी याबाबत रेल्वेच्या 139 या क्रमांकावर तसंच राष्ट्रीय रेल्वे चौकशी यंत्रणा एनटीईएस किंवा रेल्वे स्थानकावरील चौकशी कक्षात विचारणा करावी असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. दरम्यान दक्षिण मध्य रेल्वेनं काही विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. यामध्ये तिरुपती जालना गाडीला 28 नोव्हेंबरपर्यंत, जालना छपरा गाडीला 29 नोव्हेंबरपर्यंत, छपरा जालना गाडीला 1 डिसेंबरपर्यंत तर जालना तिरुपती या रेल्वेगाडीला 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आयोजित डॉ सतीश साळुंके लिखित आणि दिग्दर्शित गाथा मुक्ती संग्रामाची या नाटकाला मराठवाड्याच्या सर्व 76 तालुक्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून बीड जिल्ह्यात या नाटकाला प्रेक्षक मोठी गर्दी करत आहेत. अधिकाधिक सुजाण नागरिक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी या नाटकाचा लाभ घेऊन मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा इतिहास समजून घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय स्तरावरील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी येत्या 9 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 11 वाजता याअंतर्गत दाखल प्रकरणांची सुनावणी होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद, औरंगाबाद AIR न्यूज या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.